विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. करदात्यांमध्ये जागरूकतेच्या अभावामुळे परदेशी मालमत्ता आणि उत्पन्न न घोषित केल्यामुळे अनेक करदात्यांना दंड आणि कारवाईला सामोरं जावं लागतं असं प्रतिपादन प्रधान मुख्य प्राप्तीकर आयुक्त आणि महासंचालक सतीश शर्मा यांनी केलं. प्राप्तीकर विभागाच्या अन्वेषण संचालनालय आणि पुण्यातील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पुणे शाखेच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी ते आज पुण्यात बोलत होते. करदात्यांनी स्वच्छेने आपल्या मालमत्तेची घोषणा करून दंडात्मक कारवाई टाळावी आणि आपल्या देशाच्या आर्थिक अखंडतेमध्ये योगदान द्यावं असं आवाहन देखील शर्मा यांनी केलं. पुण्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात आजपासून पहिल्या बालरंगभूमी संमेलनाची सुरुवात झाली. शोभायात्रेने या संमेलनाचा प्रारंभ झाला. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांच्यासह अनेक मान्यवर आणि बालप्रेक्षकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येनं हजेरी लावली. संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी यांच्या हस्ते संमेलन प्रवेशद्वाराचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. बालरंगभूमी परिषदेचे अनेक पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आज पहिल्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनानिमित्त साहित्य कलाकृतींच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. मराठी भाषा संवर्धन समिती पुणे महानगरपालिका आणि पुण्यातील संवाद यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन भरवण्यात आलं आहे. 22 डिसेंबरपर्यंत हे संमेलन सुरू राहणार आहे. अधिकाऱ्यांनी लिहिलेली पुस्तके, छायाचित्रे, चित्रे, जुनी नाणी आणि नोटा, काष्ठशिल्पे तसंच खडूवर साकारलेली शिल्पे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. यावेळी यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी, यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, संवाद पुणेचे सुनील महाजन आदी उपस्थित होते. साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा उद्या पार पडणार आहे. कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळ्यासाठी पायाभूत सुविधा आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी विजयस्तंभ इथं विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे सल्लागार आणि माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, समिती अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्यासह इतर मान्यवर यामध्ये सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून नियमांचं उल्लंघन केलं जात असल्यानं पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या 1500 वाहनांची तपासणी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. शाळांचे प्रतिनिधी, वाहन चालक आणि वाहनातील मदतनीस यांना प्रशिक्षण देण्याबाबत कुठलीच कार्यवाही केली जात नसल्यानं कारवाई करण्याची मागणी पुणे पालक संघटनेचे अध्यक्ष जयश्री देशपांडे यांनी केली आहे. पुण्यातील कृषी विभाग आणि रोटरी कॅम्प डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी मिलेट जत्रा 2024 आयोजन येत्या 24 डिसेंबर रोजी कोथरूड इथल्या गांधी भवन इथं करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली आहे. भरडधान्य उत्पादक शेतकरी, उपपदार्थ उत्पादक आणि ग्राहक यांना एकत्रित व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या एकदिवसीय उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. येरवडा तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेचं आधुनिकीकरण करण्यात आलं असून मध्यवर्ती कारागृहात अद्ययावत यंत्रणा बसवण्यात आली आहे. गुरुग्राम येथील इन्व्हेडर टेक्नॉलॉजी या संस्थेतर्फे ही प्रणाली बसवण्यात आली आहे. कारागृह विभागाचे विशेष महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील सुविधा क्षेत्राच्या जागा ताब्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 20 जागा पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी निश्चित केल्या आहेत. महापालिकेत 2017 11 गावे आणि 2021 23 गावे समाविष्ट झाली. त्यातील उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही 2 गावे वगळण्यात आली असून सध्या 32 गावे महापालिकेत समाविष्ट आहेत. पुण्यातील नवीन मराठी शाळेत वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून भारतीय स्वातंत्र्य लढ्याची यशोगाथा सांगणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात आलं आहे. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी ही माहिती दिली. महावितरणच्या महापॉवर पे पेमेंट वॉलेटला पुणे विभागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या 6 महिन्यात 16,06,662 वीज ग्राहकांनी 177,42,00,000 रुपयांच्या वीज बिलांचा वॉलेटद्वारे भरणा केला आहे. तर कमिशन पोटी वॉलेट धारकांना देखील 80,33,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. तामाणी घाटाजवळ एका धोकादायक वळणावर बस दरीत कोसळून आज सकाळी झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर 12 ते 13 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला. चाकणेतून महाडला जात असताना हा अपघात झाला. बसमध्ये 40 आसपास प्रवासी असल्याची माहिती आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र होतं. कमाल तापमान 32 तर किमान तापमान 12.2 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही साधारण असंच हवामान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.